दुसरे राजे अध्याय 18 आणि एलाचा मुलगा होशे जो इस्रायलाचा राजा याच्या तिसऱ्या वर्षी यहुदाचा राजा अहाज याचा मुलगा हिजकिया राज्य करू लागला. हिजकिया 25 वर्षांचा होता जेव्हा तो राज्य करू लागला आणि त्याने यरुश्लेमामध्ये 29 वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबी ही जखऱ्याची मुलगी होती. परमेश्वराच्या दृष्टीने जे चांगले ते तो करीत असे. आपला पूर्वज दावीद करीत त्याप्रमाणे हिजकियाही सर्व काही करत असे. त्याने उंच स्थानावरील पूजास्थळे नष्ट करून टाकली, तसेच स्मृतिस्तंभ आणि अशेराचे खांबही तोडून टाकले. त्याने मोशेने केलेल्या पितळी सापाचे तुकडे केले, कारण त्या दिवसांमध्ये इस्रायलचे लोक त्यास धूप जाळत असत. ते त्यास नहुष्तान असे म्हणत. इस्रायलचा देव परमेश्वर यांच्यावर हिजकियाने भरोसा ठेवला होता, म्हणून त्याच्यासारखा राजा यहुदाच्या राजांमध्ये त्याच्या आधी किंवा त्याच्या नंतरही झाला नाही. तो परमेश्वरास धरून राहिला, त्यास अनुसरण्याचे त्याने सोडले नाही. परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञांचे त्याने पालन केले, म्हणून परमेश्वर त्याच्या सोबत होता आणि जिकडे तो जाई तिकडे त्याची उन्नती होई. त्याने अशूरच्या राजांविरुद्ध बंड केले व त्यांची सेवा केली नाही. त्याने गज्जा आणि त्याच्या सीमेपर्यंत पलिष्ठ्यांचा पराभव केला. त्याने पहारेकऱ्यांच्या बुरजापासून तटबंदीच्या नगरापर्यंत त्यांना मारले. आणि हिजकिया राजाच्या चौथ्या वर्षी म्हणजे इस्रायलाचा राजा एलामाचा मुलगा होशे याच्या 7व्या वर्षी असे झाले की अश्शूराचा राजा शल्मनेसर हा शोमरोनावर चढून आला व त्यास वेढा घातला. 3 वर्षांच्या अखेरीस त्याने ते घेतले. यहुदाचा राजा हिजकिया याच्या 6व्या वर्षी हे झाले. अर्थातच इस्रायलाचा राजा एलाचा मुलगा होशे याच्या 9व्या वर्षी त्यांनी शोमरोन घेतले. मग अश्शूरच्या राजाने इस्रायल लोकास कैद करून अश्शूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे गोजांमधील हाबोर नदीजवळ आणि माद्य नगरांमध्ये ठेवले. त्यांनी असे केले कारण इस्रायल लोकांनी परमेश्वर त्यांचा देव याचा शब्द पाळला नाही, तर त्याच्या कराराचा भंग केला. म्हणजे परमेश्वराचा सेवक मोशे याने जे आज्ञा पिले होते ते त्यांनी जुमानले नाही व त्याची शिकवण ऐकली नाही. हिजकिया राजा याच्या 14व्या वर्षी अश्शूरचा राजा सनेरीब याने यहुदातील सर्व तटबंदी नगरांवर हल्ला चढवून त्यांचा ताबा घेतला. तेव्हा यहुदाचा राजा हिजकिया याने अश्शूरच्या राजाला लाखीश येथे निरोप पाठवला की माझ्याकडून अपराध झाला आहे, तर आता माझ्यापासून निघून जा. तू जे माझ्यावर लादशील ते मी सहन करीन. यावर अश्शूराच्या राजाने यहुदाचा राजा हिजकिया याला 300 किक्कार चांदी व 30 किक्कार सोने अशी खंडणी मागितली. तेव्हा हिजकियाने परमेश्वराच्या घरात व राजाच्या राजवाड्यातील भांडारात असणारी सर्व चांदी त्यास दिली. मग हिजकियाने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे आणि सोन्याच्या पल्ल्याने मढवलेले खांब काढून घेतले आणि अश्शूरच्या राजाला हे सोने दिले. पण अश्शूरच्या राजाने तर्तान व रबसारीब व रबशाके यांना मोठ्या सैन्याबरोबर लाखीशाहून यरुश्लेमेमध्ये हिजकिया राजाकडे पाठवले. तेव्हा ते यरुश्लेमेस चढून आले आणि वरच्या तलावाच्या पाटाजवळ परीटाच्या शेताच्या रस्त्यावर उभे राहिले. त्यांनी राजाला निरोप पाठवला तेव्हा हिल्कियाचा मुलगा एल्याकीम जो घरावरचा कारभारी व शेबना चिटणीस आणि नोंदणी लेखक व असाफचा मुलगा यवा हे त्यांना भेटावयास पुढे आले. तेव्हा रबशाके त्यांना म्हणाला, अशूरचा महान राजा हिजकिया काय म्हणतो हे सांगा, तुझ्या आत्मविश्वासाविषयी कसली शिष्टता बाळगतोस? तू म्हणतोस लढाईसाठी पुरेशी मसलत आणि सामर्थ्य तुझ्याजवळ आहेत, परंतु ते केवळ पोकळ व अर्थहीन शब्द आहेत. आता तू कोणावर भरोसा ठेवतोस? माझ्या विरुद्ध बंड करण्यासाठी तुला कोणी धैर्य दिले आहे? पहा, तू ठेचलेल्या बोरूच्या काठीवर म्हणजे मिसर देशावर भरोसा ठेवतोस. अशा काठीवर कोणी मनुष्य विसंबून राहिला तर ती मोडून पडेल व हातात रुतेल. जो कोणी मिस्राचा राजा फारो यावर विश्वास ठेवतात त्या सर्वांना तो तसाच आहे. तू कदाचित असे म्हणशील, आम्ही परमेश्वर देवावर भरोसा ठेवतो, पण हिजकियाने परमेश्वराची उंच स्थाने आणि वेद्या काढून टाकल्या आणि यहुदा व यरुश्लेमला म्हटले की फक्त यरुश्लेम मधील याच वेदी पुढे आराधना करावी. तोच तो आहे की नाही? तर आता अश्शूरचा राजा माझा धनी याच्या वतीने तुझ्याकडे घोड्यांवर स्वार व्हायला माणसे असतील तर तुला 2000 घोडे देण्याचा चांगला प्रस्ताव मांडतो. माझ्या स्वामीच्या सर्वात कनिष्ठ सेवकाचा देखील तू पराभव करू शकणार का? रथ आणि घोडेस्वार यांच्यासाठी तू मिस्रावर अवलंबून आहेस. मी यरुश्लेमेचा संहार करायला चाल करून आलोय, तो काही परमेश्वराचा पाठिंबा असल्याशिवाय आलो काय? परमेश्वर मला म्हणाला, या देशावर स्वारी करून त्याचा पूर्ण पाडाव कर. तेव्हा हिल्कियाचा मुलगा एल्याकीम, शेबना आणि यवाह हे सेनापतीला म्हणाले, तू आपल्या सेवकाशी अरामी भाषेत बोल. आम्हास ती भाषा कळते, आमच्याशी यहुदी भाषेत बोलू नको, कारण तटबंदीवरील लोक आपले बोलणे ऐकतील. पण रबशाके त्यांना म्हणाला, प्रभूने काही मला फक्त तुझ्याशी आणि तुझ्या राजाशी बोलायला पाठवलेले नाही, तटबंदीवरील लोकांशीही मी बोलतो आहे. तुमच्याबरोबरच त्यांनाही स्वतःचे मलमूत्र चाटायची वेळ येणार आहे. मग रबशाके यहुदी भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, अशुराचा थोर राजा काय म्हणतो ते ऐका. राजा असे म्हणतो, हिजकियाच्या भूलथापांना बळी पडू नका, माझ्यापासून तो तुम्हास वाचवू शकणार नाही. तो म्हणतो, परमेश्वरावर विसंबून राहू नका. हिजकिया तुम्हास सांगतो, परमेश्वर आपल्याला वाचवील. अशुराचा राजा आपल्या शहराचा पराभव करू शकणार नाही, पण हिजकियाचे ऐकू नका, कारण अशुराचा राजा म्हणतो, माझ्याशी तह करा आणि माझ्याकडे या. तसे केलेत तर आपापल्या द्राक्षवेलींवरची अंजिराच्या झाडांवरची फळे तुम्हास खायला मिळतील, स्वतःच्या विहिरीचे पाणी प्यायला मिळेल. पुढे मी तुमच्या देशासारख्याच दुसऱ्या देशात धान्याचा व द्राक्षरसाचा देश, अन्नाचा व द्राक्षीच्या मळ्यांचा देश, जैतून तेलाचा व मधाचा देश यामध्ये मी तुम्हास घेऊन जाईपर्यंत तुम्ही असे वागा, तरच तुम्ही जगाल, मरणार नाही. आणि हिजकियाचे ऐकू नका, तो तुमचे हृदय परिवर्तन करू पाहत आहे. परमेश्वर आपल्याला वाचवेल असे तो म्हणतो. इतर दैवतांनी आपले देश अशुराच्या राजाच्या तावडीतून सोडवले आहेत, असे अजून झाले आहे काय? कधीच नाही. कुठे आहेत हमाथ आणि अर्पद यांची दैवत? सफरवाईम, हेना, इव्वा यांची दैवते कुठे गेले? त्यांनी शोमरोनचे माझ्यापासून रक्षण केले का? इतर राष्ट्रांच्या दैवतांनी आपापली भूमी माझ्यापासून सुरक्षित ठेवली का? नाही. माझ्याकडून परमेश्वर यरुश्लेम वाचवणार का? पण लोक गप्पच होते, ते सेनापतीला काहीही बोलले नाहीत, कारण त्यांनी काहीही उत्तर द्यायचे नाही अशी राजा हिजकियाची त्यांना आज्ञा होती. हिल्कियाचा मुलगा एल्याकीम, जो राजवाड्याचा कारभारी व चिटणीस, शेबना आणि असाफचा मुलगा यवाह हा नोंदणी करणारा होता, हे शोकाकुल होऊन आपली वस्त्रे फाडून हिजकियाकडे आले. अशूरचा राजा सेनापती रबशाके काय म्हणाला ते त्यांनी हिजकियाला सांगितले.